कथा एका शिक्षण तपस्वीची. कैलासवासी विनायक विश्वनाथ पिंडसे तथा अप्पा पिंडसे यांनी जे विवेकानंद चरित्र लिहिलेलं आहे त्यातला काही अत्यंत हृदय भाग आपण ऐकतो आहोत. भगवान रामकृष्ण यांनी मुख्यतः ईश्वर भक्ती, नामसाधना, ध्यान साधना याविषयी लोकांना सांगितलं. अमेरिकेतल्या अभूतपूर्व विजयानंतर भारतात परतल्यावर स्वामीजींनी 1 मे 1897 श्री रामकृष्ण मठ आणि मिशन यांची स्थापना केली. श्री रामकृष्णांच्या जुन्या शिष्यांना असं वाटत होतं की स्वामी विवेकानंदांच्या सेवा, संघटना, शिक्षण कार्य, देशकार्य या कल्पना पाश्चात्य धरतीच्या आहेत. श्री रामकृष्णांनी ईश्वरप्राप्तीचं जे ध्येय सांगितलं त्याच्याशी विवेकानंदांची मांडणी विसंगत आहे. विवेकानंदांचे चरित्रकार डॉक्टर अप्पा पिंडसे यांनी विवेकानंद आणि त्यांचे गुरु बंधू यांच्या प्रामाणिक भावनांमधला हा संघर्ष अत्यंत हृदय शब्दात उत्कटतेने उभा केला आहे आणि त्याचा शेवटही उत्कटतेच्या शिरावर नेला आहे. हा कथाभाग आपण त्यांच्या शब्दात ऐकूया. बलराम बसू बोस यांच्या घरी स्वामीजी आपल्या काही गुरुबंधूंबरोबर विनोदाने गप्पा गोष्टी करत होते. त्यावेळी एका गुरुबंधूने स्वामीजींच्या कल्पना श्री रामकृष्णांच्या उपदेशाशी कशा सुसंगत आहेत ते स्वामीजींनी सिद्ध करावं म्हणून आव्हान दिलं. गुरुबंधूंचे हे विचार स्वामीजींनी प्रथम चेष्टेवारी नेले. ते म्हणाले, वारे वा, तुला काय माहिती आहे, तू आहेस अशिक्षित. श्री रामकृष्णांचा चेला शोभतोस खरा, जसा गुरु तसा चेला. प्रल्हादाचं शिक्षण म्हणे क अक्षर आल्याबरोबर थांबलं, कारण क मुळे त्याला कृष्णाची आठवण झाली आणि पुढचं शिक्षण तसंच राहून गेलं. त्याचप्रमाणे तुमच्या अभ्यासाची कथा आहे. तुम्ही नुसते भावनोत्कट वेडे पी राहात, तुम्हाला धर्म अधर्म काय समजणार. कुक्कुली बाळ तुम्ही. हात जोडायचे, देवाला प्रार्थना करायची, हे परमेश्वरा तुझं नाक किती सुंदर आहे, तुझे डोळे किती मोहक आहेत, आणि असलीच काय काय बडबड करायची, यातच तुम्ही पटायत आहात. एवढं केलं म्हणजे तुम्हाला वाटतं की आपल्याला नक्की मुक्ती मिळणार, शेवटच्या क्षणी श्री रामकृष्ण येणार आणि स्वतःच्या हाताने तुम्हाला वैकुंठाला घेऊन जाणार. वारे वा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे अभ्यास, प्रचार कार्य, सेवा कार्य ही सगळी माया आहे, कारण श्री रामकृष्ण स्वतः या गोष्टी करत नव्हते. म्हणून बोलता बोलता स्वामीजींचा आवाज चढला, बोलण्यात गांभीर्य आलं आणि ते गरजले, तुम्हाला वाटतं की माझ्यापेक्षा श्री रामकृष्णांना तुम्हीच जास्त जाणलं आहे. तुम्हाला वाटतं की ज्ञान म्हणजे जणू कोरडं शहाणपण, कोरड्या वाळवंटातून गेल्यानं तुम्हाला ते मिळेल, आणि यासाठी म्हणे चित्तातल्या सर्व भावभावनांना ठार मारलं पाहिजे. अरे, तुमची भक्ती म्हणजे आत्यंतिक भावनाशीलतेचं अवडंबर आहे, ती पुरुषाला पौरुषहीन बनवते. रामकृष्णांच्या विचारातील एक अत्यल्प अंश तुम्हाला कळला आहे, तेवढासाच प्रचार करावा असं तुम्हाला जर वाटत असेल ना, तर राम राम, कोण तुमच्या रामकृष्णांची पर्वा करतो, तुमच्या भक्तीची आणि मुक्तीची तरी कोण पर्वा करतो. तामसामध्ये पुरेपूर बुडालेल्या माझ्या देशबांधवांना जाग करून कर्मयोगाच्या निष्ठेने त्यांच्या स्फूर्ती उत्पन्न करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून मी जर त्यांना मनुष्य करू शकलो तर त्यासाठी हजारो वेळा नरक यातना भोगायला सुद्धा मी आनंदाने तयार आहे. मी रामकृष्णांचा किंवा कोणाचाही अनुयायी नाही, जो माझी आंतरिक तळमळ सिद्धीला नेतो त्याचाच मी अनुयायी आहे. जे स्वतःच्या मुक्तीची पर्वा न करता दुसऱ्याची सेवा करतात त्यांचाच मी सेवक आहे. बोलता बोलता स्वामीजींचा गळा दाटून आला. भावनेच्या आवेगामुळे त्यांचं सर्व शरीर कापू लागलं. डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या आणि तीव्रतम आवेगामुळे स्फोट पाऊ पाहणारं आपलं डोकं हातात धरून ते धावत धावत आपल्या खोलीत गेले. हा आकस्मिक प्रकार पाहून त्यांचे गुरुबंधू अगदी घाबरून गेले. अशी टीका आपण स्वामीजींवर केली याचा त्यांना पश्चाताप वाटू लागला. काही जणांनी खोलीत जाऊन पाहिलं तर स्वामीजी ध्यानावस्थेत बसलेले होते. त्यांचं सर्वांग ताठरलेलं होतं. अंगावर रोमांच उभे होते. अर्धवट मिटलेल्या डोळ्यांमधून अश्रुधारांचा प्रवाह चाललेला होता. अशा स्थितीत एक तास गेला. वातावरण अत्यंत गंभीर होतं. काहीही बोलण्याची कोणाचीही छाती नव्हती. नंतर स्वामीजींनीच बोलायला सुरुवात केली. श्री रामकृष्णांविषयी बोलू लागलो की मला गहीवरून येतं. भक्तीचा तो उमाळा मी दाबून टाकायचा प्रयत्न करतो कारण मातृभूमीसंबंधीचं माझं कार्य अजून पुरं व्हायचं आहे. मला अजून पुष्कळ काम करायचं आहे. श्री रामकृष्णांचा मी दासानुदास आहे. स्वतःच्या कार्याचा भार ते माझ्यावर सोपून गेले आहेत आणि तो पूर्ण केल्याखेरीज ते मला विश्रांती घेऊ देणार नाहीत. भावनांच्या अशा वादळांपासून स्वामीजींना दूर ठेवण्याचा प्रयत्न आश्रमातली मंडळी नेहमी करत असत. स्वामीजींच्या आयुष्यातील या प्रसंगाबद्दल त्यांचे एक थोर गुरुबंधू आपल्या मित्रांना म्हणाले, अरे असं पहा की गुरुदेवांनी आपल्या नरेंद्राला जीवनमुक्त स्थितीपर्यंत जाऊ न देता त्याचं मन बाह्य गोष्टीत गुंतवून ठेवलं आहे. ते कशासाठी? त्यानं जगाच्या कल्याणाचं काम करावं म्हणून. आणि ते कार्य पूर्ण करण्यात त्याला सहाय्य व्हावं याच्यासाठीच तर आपल्यालाही जन्माला घातलं आहे देवाने. संशय आणि अनिश्चितता यांच्या काळ्या काळ्या मेघांनी वातावरण कुंद झालेलं असावं. ध्येयकल्पनांची वादळं त्यात मधून मधून फुटत असावीत आणि मग समजुतीच्या मुसळधारा पडून वातावरण मोकळं आणि स्वच्छ व्हावं. तसा प्रकार यावेळी घडला. सर्वांच्या लक्षात आलं की स्वामी विवेकानंदांच्या पाठीशी गुरुदेव श्री रामकृष्ण आहेत आणि त्यांच्या कार्याची पूर्ती ते स्वामीजींच्या द्वारा करवून घेत आहेत. बलराम बोस यांच्याकडचा हा प्रसंग मनाची एवढी खात्री पटवणारा होता की त्यानंतर स्वामीजींचे विचार आणि कार्यपद्धती यांच्यावर कोणीही आणि कधीही आक्षेप घेतला नाही.